चीनीमंडी.com पॉडकास्ट।
संजीवनी साखर कारखाना नोव्हेंबरपासून सुरू होणार, मंत्री गौड यांचं आश्वासन। गोव्यातील बंद पडलेला संजीवनी सहकारी साखर कारखाना नोव्हेंबरपासून सुरू होईल असं आश्वासन सहकार मंत्री गोविंद गौड यांनी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना दिलं। मंगळवारी गोविंद गौड यांनी साखर कारखान्याची पाहणी केली। उसाची अनुपलब्धता आणि इतर कारणांमुळं कारखान्याचं 101.22 करोड रुपयांचं नुकसान झालं आहे। या कारखान्याला सुरू ठेवण्यासंदर्भातील व्यवहार्यता तपासून याबाबत सरकार योग्य तो निर्णय घेईल। गौड म्हणाले, सरकार ऊस शेतकऱ्यांचं कोणतंही नुकसान या हंगामात होऊ देणार नाही। हा कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीनं शक्य तितके प्रयत्न सरकार करेल। याबरोबरच सरकार ऊस शेतकऱ्यांना समर्थन मूल्यही देईल, शिवाय त्यांचा ऊस खरेदी करून इतर राज्यांना देण्यात येईल। हा कारखाना बंद पडल्यास पंजिमच्या रस्त्यावर शेतकरी आंदोलन करतील असा इशारा स्थानिक राजकीय नेत्यांनी सरकारला दिला आहे।